जेव्हा मन पूर्ण रिक्त झालेलं असतं ना, तेव्हा कधी कधी वाऱ्याच्या एका झोक्याने सुद्धा मन सुखावून जात. पण या सुखाची चाहूल सुद्धा मनाला काहूर माजवते. रिकाम्या उंजळीला या फुलांचा भार का झाला? कधी कधी कसलीच अपेक्षा नसताना अनपेक्षितपणे आलेलं सुख सुद्धा नकोस वाटत. मनात खोल काळोख साठून राहिलेला असतो, त्यात सूर्याचा प्रकाशही काजव्यासम भासतो. आता सगळं संपलंय असं वाटत असताना पुन्हा नव्या सुरुवातीची चाहूल सुद्धा मनात तस्स करून जाते.
शाया सांज वेळेला सुखाचा गंध का आला? अशाया सांज वेळेला सुखाचा गंध का आला? रिकाम्या अशाया सांज वेळेला सुखाचा गंध का आला? पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया, निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया, निळ्या लाटेचा किनारा पैंजणे झाला. अशाया सांज वेळेला सुखाचा गंध का आला? कुठे त्या गाव वेशीला दिव्यांचा कारवा हाले? कुठे त्या गाव वेशीला दिव्यांचा कारवा हाले? मनाचा स्वैर मोराचा पिसारा मोकळा झाला. अशाया सांज वेळेला सुखाचा गंध का स्वप्न पक्षांनी किनारे झाकले दोन्ही पहाटे स्वप्न पक्षांनी किनारे झाकले दोन्ही मिठीच्या वादळाकाठी उसासा चंदनी झाला शाया सांजवेळेला सुखाचा गंध का आला अशाया सांजवेळेला सुखाचा गंध का आला रे का सांज वेळा सुखाचा